स्तोत्र संहिता अध्याय 133 दाविदाचे आरोहण स्तोत्र। पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे। ते मस्तकावर ओतलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे। सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहीवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे।